हरि ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। नम इरिण्याय च प्रपथ्याय च नमः, किगंशिलाय च क्षयणाय च नमः, कपर्दिने च पुलस्तये च नमो, गोष्ठ्याय च गृह्याय च नमः, तल्प्याय च गेह्याय च नमः, काट्याय च गह्वरेष्ठाय च नमो, हृदय्याय च निवेश्याय च नमः, पागं सव्याय च रजस्याय च नमः, शुष्काय च हरित्याय च नमो, लोप्याय च लप्याय च नमः, ऊर्व्याय च सूर्म्याय च नमः, पर्ण्याय च पर्णशद्याय च नमो, पगुरमाणाय चाभिघ्नते च नमः, आखिदते च प्रखिदते च नमो, वक्किरिकेभ्यो देवानागम हृदयेभ्यो नमो, विक्षीणकेभ्यो नमो, विचिन्वत्केभ्यो नमः, आनिर्हतेभ्यो नमः, आमीवत्केभ्यः। द्रापे अन्धसस्पते दरिद्रन्नीललोहित येषाम् पुरुषाणामेषाम् पशूनामाभेर्मा रोमो एषाम् किञ्चन ममत, या ते रुद्र शिवा तनु शिवा विश्वाः भेषजी, शिवा रुद्रस्य भेषजी तया नो मृणजीवसे, इमागम् रुद्राय तवसे कपर्दिने, क्षयद्वीराय प्रभरामहे मतिम्, यथा न शमसद्विपदे चतुष्पदे विश्वम् पुष्टम् ग्रामे अस्मिन्न मातुरम्, नृणानो रुद्रो तनोमयस्कृधि क्षयद्वीराय नमसा विधेमते, यच्छम् च योश्यमनुरायजे पिता तदश्यामतव रुद्र प्रणीतौ, मानो महान्तमुतमानो अर्भकम्, मान उक्षन्तुमुतमान उक्षितम्, मानो वधी पितरम् मोतमातरम् प्रियामानस्तनुवो रुद्ररीरिषः, मानस्तोकेतनये मान आयुषि, मानो गोषु, मानो अश्वेषुरीरिषः, वीरान्मानो रुद्रभामितो वधिर्हविष्मन्तो नमसा विधेमते, आरात्ते गोग्न ऊत पूरुषग्ने क्षयद्वीराय सुम्नमस्मे ते अस्तु, रक्षा च नो अधि च देव बृह्यता च न शर्म यच्छद्विबर्हाः, सुहि श्रुतम् गर्त सदम् युवानम् मृगन्न भीममुपहस्नुमुग्रम्, नृणा चरित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अस्वनिवपन्तु सेनाः, परिणो रुद्रस्य हेतुर्वृणक्तु परित्वेषस्य दुर्मतिरघायोः, अवस्थिरामगव्यद्यधनुष्वमीणवस्तोकाय तनयाय मृडया, मीडुष्टम शिवतम शिवो न सुमना भव, परमे वृक्ष आयुधन् निधाय कृत्तिम् वसान आचर पिनाकम् बिभ्रदागहि, विकिरिद विलोहित नमस्ते अस्तु भगवः, यास्ते सहस्रगम् हेतयोन्यमस्वन्निवपन्तु ताः, सहस्राणि सहस्रदा बाहुवोस्तव हेतयः, तासामीशानो भगवः पराचीनामुखाकृति।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त रेवतीताई लिमये आपल्याला सांगणार आहेत।
ओम स्वामी माधवनाथाय नमः, ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। पूजनीय स्वामीजींकडे जायला मिळणे माझे भाग्यच होते। दुपारी प्रथम ध्यान करून मग मी कॉलेजला जात असे, त्यामुळे बराच पसारा घेऊन मी जाई। कधी कधी दुपारी स्वामीजींनी मला बोलवत. त्यावेळी माझ्या खांद्याला लटकलेली एक मोठी पर्स, त्यातून डोकावणारी लहान मोठी वाया पुस्तके, दुसऱ्या हातात डब्याची पिशवी, त्यातून दिसणारी छत्रीची वाकडी मूठ, असा सर्व संसार घेऊन मी स्वामीजींच्या खोलीच्या दारात उभी राहत असे. माझा हा अवतार बघून त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटे. त्यांच्याकडे गेल्यावर माझी वेंदळ्यासारखीच अवस्था व्हायची. हा पसारा बाहेर ठेवून जाणे शक्य होते ते काही मला तेव्हा सुचले नाही. जमिनीकडे बोट दाखवत मला ते म्हणत, आता तुझी छत्री आणि पर्स तिथे बाजूला ठेवून दे आणि बैस. ही छत्री आणि पर्स हा तुझा ट्रेडमार्क दिसतोय, असे म्हणून ते पुन्हा हसू लागत. असा संवाद कधीतरी अधूनमधून होत असे. आपल्या सद्गुरूंकडे जाताना आपण काहीतरी फुलना फुलाची पाकळी त्यांना भेट म्हणून देत असतो. एकदा स्वामीजींना मी विचारले, मी तुम्हाला काय आणत जाऊ? ते म्हणाले, काही नको. खूप विचारल्यावर म्हणाले, उदबत्ती साबण आण काहीतरी. मग मी कधी अंगाचे साबण उदबत्ती असे काहीतरी नेत असे. त्यांच्याकडे गेल्यावर स्वामीजी काहीतरी जिवाळ्याने बोलत असत. ते सहसा त्यांच्या कॉटवर किंवा समोरील छोट्या आसनावर बसत. मी त्यांच्या चरणांसमोर बसून भारावून ते काय बोलत आहेत हे ऐकत असे. त्यांना भेटवस्तू देऊन नमस्कार करत असे. खूप खूप आनंदाचे क्षण. काही वेळा असे झाले मी त्यांना वारंवार साबणच नेऊन दिले. तेव्हा मिस्किलपणे मला म्हणाले, एवढे साबण देशील तर आता मला दुकानच थाटावे लागेल. त्यानंतर द्राक्षांचे दिवस होते. एकदा स्वामीजींकडे जाण्यापूर्वी मला एक द्राक्षवाला दिसला. मी त्याला विचारलं, वयोवृद्ध माणसांना द्राक्ष द्यायची आहेत, गोड आहेत का? नाहीतर खोकला होईल. मग मी एक दोन द्राक्ष खाऊन गोड असल्याची खात्री करून घेतली. पूजनीय स्वामीजींकडे गेल्यावर त्यांच्या हातात ती दिली. तेव्हा मोठ्या प्रेमाने मला म्हणाले, खाऊन बघितलीस ना? मी मानेने होकार दिला. मी खाऊन बघितलेले त्यांना कसे समजले कोण जाणे. मला त्यांच्या भावदृष्टीचे आकर्षण वाटले. माझा भाव काही एवढा थोर नव्हता शबरीसारखा, पण त्यांचा भक्तिभावपूर्ण दृष्टिकोन मोठा विलक्षण होता. वस्तू देताना काय किंवा घेताना काय, तो मोठा प्रेममय व्यवहार असे. वास्तविक त्यांना कोणाकडून काहीच नको होते. हृदयातील आत्मप्रभेचे किरण त्यांच्या प्रत्येक कर्मातून असेच फाकत असत, इतरत्र प्रेम निर्माण करत असत. माणसाने कसे वागावे बोलावे याचे ते जणू मूर्तीनंतर उदाहरण होते. त्यानंतर एकदा देवघरात दरबार अत्तराची बाटली देऊन मी त्यांना दिली, नमस्कार केला. तर थोडेसे गंभीर भावात ते म्हणाले, तुम्ही असे काहीतरी देता त्यासाठी आता मला दुसरा जन्म घ्यावा लागणार आहे. जन्म मृत्यूचे बंधन ओलांडून गेलेल्या स्वामीजींना हे छोट्याशा वस्तूसाठी जन्म का घ्यावा लागेल? आपल्या सगळ्यांवर प्रेम करण्यासाठी मात्र स्वामीजींनी पुन्हा एकदा जन्माला यावे असे मनापासून वाटते. तुझी या प्रेमा उपमा नाही म्हणून शरण तुझी पायी. आम्ही विवाहित अविवाहित लहान आणि मोठ्या सर्व मैत्रिणी केंद्रात येत होतो, आनंदात होतो. स्वामीजी कधी काही विशेष म्हणाले असतील तर एकमेकींमध्ये बोलत होतो, परंतु काय बोलावे न बोलावे याचे तारतम्य ठेवणे गरजेचे असते, कारण व्यक्ती व्यक्तीतील संबंध त्यावर अवलंबून असतात. एकदा अशीच एक झालेली गडबड सांगते. आमची काही जणांची नवीन लग्न झालेली होती. प्रत्येकीला सासरची एक परिस्थिती होती. आम्ही तिच्याशी जुळवून घेणे महत्वाचे होते. एकदा स्वामीजी आणि मातोश्री दोघेही माझ्याशी बोलत होते. घरातल्या परिस्थितीविषयी त्यांचे आणि माझे बोलणे सुरू होते. स्वामीजी मला म्हणत होते, तुला घरातील जबाबदारी पेलणी जमेल, तुझा स्वभावही तसा आहे, तू स्वतःला थोडे बदललेस की सगळे नीट होईल. मला हे ऐकून फार बरे वाटलं. आनंदाच्या भरात मी ही गोष्ट माझ्या एका केंद्रातील मैत्रिणीला सांगितली. आम्ही मैत्रिणी एकमेकींशी कायमच अशा पद्धतीचे बोलत असू. यावेळी मात्र तिला काहीतरी खटकले असावे. तिने ते सगळे स्वामीजींना सांगितले. तसं ते सगळं बोलणे मलाही सांगितले. नंतर स्वामी मला म्हणाले, अगं तू म्हणालीस मला जमेल घरातील जबाबदाऱ्या सांभाळणे असे म्हणू नये, सद्गुरु कृपेने जमेल असे म्हणावे. मी बर म्हणाले. नंतर लक्षात आले आनंदाच्या भारात सगळंच काही मैत्रिणींना सांगायला नको, स्वामीजींचे बोलणे सगळ्यांसाठी हितकारी आणि उपदेशकारक असले तरी वैयक्तिक बोलणे त्या व्यक्तीच्या स्वभावानुसार आणि परिस्थितीनुसार असते. स्वामीजी समोरील प्रकृतीशी समरस होऊन बोलत असत, ते काही त्यांच्या प्रवचनातील बोलणे नव्हे. त्यामुळे असे वैयक्तिक बोलणे इतरांना सांगताना विपरीत अर्थ न होईल अशा बेताने सांगितले पाहिजे. शिवाय इतरांमध्ये ईर्ष्या मत्सर राग उत्पन्न न करणारे परस्पर प्रेम वाढवणारे असे असले पाहिजे. स्वामी आणि इतर सर्व साधक हे एक पवित्र विश्व आहे, ते जास्तीत जास्त सामंजस्यपूर्ण आणि पवित्र राहावे यासाठी हे सर्व आवश्यक आहे. अनुग्रह घेतल्यानंतर मी ध्यानाला बसत असे, त्यामुळे ध्यानासंबंधी मनात उत्सुकता होती. ध्यान कसे सुरू आहे असे स्वामींना दोनदा चारदा विचारल्यावर एकदा ते म्हणाले, लहान मूल रोजच आईला विचारेल की आई मी किती वाढलो ग, तर सांगणं अवघड आहे. काही वर्षांनी ते मूल वाढलेले दिसतेच की. तसेच ध्यानाचे आहे. स्वामीजींच्या घरात बराच वेळ मी तेथे बसले होते पण माझे उठण्याचे चिन्ह दिसत नव्हते. खर तर स्वामीजींकडे गेल्यावर आमचे कोणाचेच वेळेकडे लक्ष नसायचे, पण ते मात्र जागृत असत. ते हळूच घड्याळाकडे बोट दाखवत प्रेमाने म्हणत, घड्याळ बघ. त्यांचे ते बोट दाखवणे सुद्धा फार मोहक असे. नमस्काराप्रमाणे दोन्ही हात हृदयाशी जोडलेले असत, डावा हात तसाच ठेवून उजवा हात किंचित वर करत घड्याळाकडे अंगुली निर्देश करत म्हणत, घड्याळ बघ. आणि चटकन तो हात पुन्हा दुसऱ्या हातापाशी खाली घेत मग म्हणत, घड्याळाचे काटे बंद करून ठेवायला पाहिजेत म्हणजे तुला जायलाच नको. मलाही फार आनंद वाटे ही कल्पना ऐकून, पण जायला तर लागतच असे. आजही मी नाईलाजाने उठले. मी स्वामीजींच्या परमपावन चरणांवर मस्तक ठेवलं. त्यांनी स्वतः दीर्घ श्वास घेतला. काही क्षण तसेच गेले. खरंच असे जाणवले की नमस्कार करण्यात परमानंद होत आहे. असे समाधान जगात कुठे मिळेल. त्यांच्या चरणस्पर्शाने मन एकदम स्तब्ध होईल. खरोखरी चालते बोलते ज्ञानाचे बिंब होते स्वामीजी. आज गुरुवार स्वामीजी केंद्रात येऊन बसले होते. उदबत्तीचा सुवास सर्वत्र भरून राहिला. रुद्र प्रार्थनेनंतर सत्संग सुरू झाला. त्यातील एक महत्वपूर्ण प्रश्न वाचते, भगवंतांनी निर्माण केलेले हे जग इतके मायावी का वाटत. स्वामीजींनी किंचित स्मित करून रामकृष्णांचा दाखला दिला. ते म्हणाले, रामकृष्णांना एका साधकाने प्रश्न विचारला, या भगवंतांनी निर्माण केलेल्या विश्वात इतकी दुःख कशासाठी. त्यावर रामकृष्ण म्हणाले होते, तुला रे चोराला काय करायचे, त्याची मर्जी. त्यावर साधकांमध्ये हास्याची लहर पसरून गेली. त्यानंतर स्वामीजी मूळ प्रश्नाचा निर्देश करून म्हणाले, जग ही मायावी नाही, आपली जगाकडे बघण्याची दृष्टी काय आहे हे महत्वाचं. वस्तुतः जीव जगत आणि परमात्मा हे सर्व सत्स्वरूपच आहे. भगवंत हे जग निर्माण करून आत बाहेर नटून राहिला आहे असं उपनिषद म्हणतात. सर्वं खलुइदं ब्रह्म असाच उपनिषदांचा सिद्धांत आहे. भगवंताची प्रकृती शुद्ध चैतन्याची आहे, तो सच्चिदानंद आहे. खरी गडबड जीवाची आहे. जीवाला आपली स्वतंत्र प्रकृती आहे. त्या प्रकृतीत सत्व रज तम असतात. त्यांच्या आवरणाखालील या सृष्टीत जीवाला चांगलं वाईट दिसायला लागतं. आपल्या या त्रिगुणात्मक प्रकृतीच्या अधीन होऊन आपण अडकलेलो आहोत असं जीवाला वाटायला लागतं. स्वतः सुखी दुःखी पापी पुण्यवान असं समजून जगाकडे पण अशा समजुतीतून तो बघायला लागतो. पण संत हे आपल्याला जगाकडे पाहण्यासाठीची दृष्टी देतात. त्यामुळे हे जग मायावी आहे, फसवा आहे असं न वाटता ही सर्व सृष्टी ब्रह्ममयच आहे असं त्याच्या लक्षात येऊ लागतं. प्रत्येक जीवाची प्रकृती आणि त्याच्या मुळाशी असलेला परमात्मा त्यातील फरक त्याला समजू लागतो. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती असं संत सांगतात. आणि साधक तसा प्रयत्न करता करता त्याची प्रकृती हळूहळू शुद्ध होत जाते. बोध हळूहळू अंतःकरणात झिरपत जातो. या बोधामुळेच जीवाचा उद्धार होतो. आपलं काय होतं, आपली दृष्टी मलिन असते, त्यामुळे आम्हाला सर्व जग वाईट दिसतं. पण संत सांगतात तसा साधकांनी प्रकृतीच्या आत चैतन्य असलेल्या चैतन्याचा स्वीकार करावा. संतांच्या दृष्टीने हे जग मायावी नाही, ते जसे आहे तसेच ते चैतन्य स्वरूपच आहे. त्याला जोडूनच स्वामीजी पुढे म्हणाले, जगात अत्यंत दुष्ट आणि अत्यंत सुष्ट असे लोक फार थोडे, परंतु बहुसंख्य लोक मध्येच आहेत. त्या सुष्ट दुष्ट दोन्ही त्यांच्यामध्ये सुष्ट दुष्ट दोन्ही प्रवृत्ती आहेत. त्यांना बदलता येते, त्यांनाच बदलण्याचं काम संत करताना दिसतात. उत्तराचा समारोप करताना स्वामी म्हणाले, लक्षात ठेवा, जग हे मायावी नसून सच्चिदानंद आहे. रामकृष्णांना सर्व जग सुंदर दिसायचं. जगाकडे पाहण्याची दृष्टी संत आपल्याला देतात. श्रीकृष्ण अर्पण मस.
नको वाजवू श्री हरी मुरली म्हणते.
नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे. नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे. नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली. खुंटला वायूचा वेग, खुंटला वायूचा वेग, वर्षती मेघ. खुंटला वायूचा वेग, वर्षती मेघ. जलस्थिरावली, जलस्थिरावली, नको वाजवू श्री हरी मुरली रे, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे. नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू, नको वाजवू, नको वाजवू श्री हरी मुरली. घागर घेऊन पाणी असी जाता, घागर घेऊन पाणी असी जाता, डोईवर घागर पाझरली, डोईवर घागर पाझरली. एका जनार्दनी पूर्ण कृपेने, एका जनार्दनी हा, एका जनार्दनी पूर्ण कृपेने, राधा गौळण बावरली, राधा गौळण बावरली नको वाजवू श्री हरी मुरली रे. तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे. नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू, नको वाजवू, नको वाजवू श्री हरी मुरली रे.
मुरली नको वाजव.
तुझे श्रीमुख सुंदर सुंदर, तुझे श्रीमुख सुंदर कुसुम शुभ कांती नागर. कासे पीतांबर मनोहर, कासे पीतांबर मनोहर. पाहुनी भूल पडली, पाहुनी भूल पडली. करुणा घन हा मुरली, नको वाजवू, नको वाजवू मनमोहना. मुरली नको वाजवू, नको वाजवू मनमोहना. मुरली नको वाजवू सरपरता होय माघारा, सरपरता होय माघारा. देह भाव बुडाला सारा, नाही संसारासी थारा, नाही संसारासी थारा. भेद भ्रम गेला कमल नयना हा. मुरली नको वाजवू, नको वाजवू मनमोहना. मुरली नको वाजवू, नको वाजवू मनमोहना. मुरली नको वाजवू ध्वनि मंजुळ ऐकली कानी, ध्वनि मंजुळ ऐकली कानी. सर्व सुखा झाली धनी, सर्व सुखा झाली धनी. एका जनार्दनी ध्यानी मनी, एका जनार्दनी, एका जनार्दनी ध्यानी मनी, ध्यानी मनी. एक पण जगजीवना, जगजीवना, जगजीवना. मुरली नको वाजवू, नको वाजवू मनमोहना. मुरली नको वाजवू तुझे श्रीमुख सुंदर सुंदर, तुझे श्रीमुख सुंदर कुसुम शुभ कांती नागर. कासे पीतांबर मनोहर, कासे पीतांबर मनोहर. पाहुनी भूल पडली, पाहुनी भूल पडली. करुणा घन हा मुरली, नको वाजवू, नको वाजवू मनमोहना. मुरली नको वाजवू, नको वाजवू नको वाजवू नको वाजवू मन मोहना मुरली नको वाजवू।
देहुडा चरणी वाजवितो वेणू।
देहुडा चरणी वाजवितो वेणू देहुडा चरणी वाजवितो वेणू गोपिका रमणू स्वामी माझा देहुडा चरणी वाजवितो वेणू गोपिका रमणू स्वामी माझा देखी लागे माये देखी लागे माये यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या स्वामी माझा देखी लागे माये यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या स्वामी माझा देहुडा चरणी विसरले सुरुवात गुंजावरण डोळे श्री बाबर झोटी मयूर पिछ वेष्टी शोभत असे मयूर पिछ वेष्टी शोभत असे हात खांद्यावरी राधिकेच्या स्वामी माझा देहुडा चरणी देहुडा चरणी देहुडा चरणी सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर नामया दातार केशी राजा स्वामी माझा देखी लागे माये यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या स्वामी माझा देहुडा चरणी वाजवितो वेणू देहुडा चरणी
त्रिभंगी देहुडा ठाण मांडू दिया।
त्रिभंगी देहुडा भंगी देहुडा ठाण मांडुनिया माये कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे गोविंदू हो माये गोपाळू हो गोविंदू हो माये गोपाळू हो गोविंदू हो माये गोपाळू सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदुवो सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदुवो परमानंदुवो कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे सावळे सगुण सकळा जीवांचे जीवन सावळे सगुण सकळा जीवांचे जीवन घनानंद मूर्ती पाहता घनानंद मूर्ती पाहता घनानंद मूर्ती पाहता हरपले मन त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ राहिला अकळ राहिला अकळ शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ राहिला अकळ राहिला अकळ बाप रखुमा देवी वरू बाप रखुमा देवी वरू बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू सकळ विठ्ठलू सकळ कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माये कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे कल्पद्रुमातळी वेणू कल्पद्रुमातळी वेणू कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे
ज्ञानेश्वर महाराज सावळ सगुण असंही म्हणतात आणि त्याला सकळ जीवाचे जीवन असंही म्हणतात. सावळा आणि सगुण असलेला सगळ्या जीवनाचं जीवन होऊन राहिलेला. सावळ आणि सगुण एकदेशी आहे. एकदेशी याचा अर्थ एका ठिकाणी आहे तेव्हा दुसऱ्या ठिकाणी नाही असं. एका वेळेला एकाच ठिकाणी असतं ते एकदेशी. पण त्यालाच सकळा जीवाचे जीवन असं म्हणतात म्हणजे तो व्यापक देखील आहे. आनंद स्वरूप घनानंद म्हणजे एक आनंद असेल त्याच्या तुलनेने दोन आनंद म्हणजे आनंद वर्ग आणि तीन म्हणजे आनंद घन असा घनानंद आनंद. अशी घनानंद मूर्ती पाहता हारपले मन मन हरपून जात आणि मन हरपल्यानंतर मग शून्य दिसणार. मन जोपर्यंत हरपत नाही तोपर्यंत शून्य दर्शन नाही. मन हरपलं की मग शून्य आलं. पण ते शून्य देखील त्यांनीच व्यापून घेतलं आणि बोध झाला. शून्य दर्शनापर्यंत ध्यान योगी थांबत नाही. शून्य म्हणजे विचाररहित अवस्था. मन हरपल्यानंतर प्राप्त होणारी विचाररहित अवस्था म्हणजे शून्य. क्रमाने ते शून्य देखील परब्रह्म सत्ता व्यापून टाकते आणि साधकाला आत्मबोध होतो. आपणच परमात्मा अशा प्रकारचा बोध होतो. तो बोध झाल्यानंतर मग स्थावर आणि जंगम हे दोन्ही व्यापलं जातं. त्याच्या दृष्टीतून सगळं स्थावर देखील तोच झालेला आहे असा बोध होतो आणि सर्व जंगम चर आणि अचर त्याच्यातलं चर देखील तोच झालेला आहे असा बोध होतो. आपल्या खेरीज अन्य मनुष्य मात्र प्राणी मात्र पक्षी मात्र निसर्ग मात्र सर्व तोच झालेला आहे असा बोध होतो. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ एवढा भरून राहिलेला आहे असा बोध होतो. पण तरी देखील तो अकळ म्हणजे वेगळेपणाने बोध न होणारा असा राहतो. एकत्वाने तो समजतो पण वेगळेपणाच्या अहंतेने अजिबात समजत नाही. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू सकळ. संतांनी भगवान श्री कृष्णांच्या ज्या लीला आठवल्या त्याच्यात त्यांच्या मुरली वादनाबद्दल खूप आठवलं. खूप मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे श्री वत्सलांचन हृदय विराजत राखित गोधनु रे माधव मुरली मनोहर रे. एका जनार्दने त्रिभुवन मोहन काय राखित गोधनु रे. त्रिभुवनाला मोहून टाकणारा हा गोधन राखत असताना मुरली वाजवत असे. त्याचा संगीताशी फार संबंध आला. गाणं आणि वाजवणं त्याला आवडत असे. त्याचा खेळ आणि नृत्याशी फार संबंध आला. तो खेळत असे आणि नृत्य देखील करत असे. अशा तऱ्हेने त्याच्या जीवनामध्ये खेळ, नृत्य, वाजवणं, गाणं, खोड्या, पराक्रम आणि गम्मत जम्मत अशी भरून राहिलेली होती. तो गमती खातर छेड काढत असे, चोऱ्या करत असे. एवढंच नव्हे तर तो आपल्या घरी चोरीला यावा असं प्रत्येक गवळणीला वाटत असे. त्याला थोडं अवघड जावं पण त्याला दही दूध मिळावं आपल्या घरामध्ये असं सगळ्यांना वाटत असे आणि तशीच व्यवस्था त्या करून ठेवत असत. भागवतामध्ये व्यासांनी असं म्हटलेलं आहे की थोड्याशा ताकासाठी, दह्यासाठी तो कोणालाही नाचून दाखवत असे. तेवढं जर मिळत असेल तर तो सहज नाचून दाखवत असे, गाऊन दाखवत असे. त्यांना कल्पनाही होती की हा हा परब्रह्म आहे हे त्यांना कळत न कळत माहीत होत, तरी देखील हा आपल्यातला आहे असंही त्यांना वाटत असे. विनोबांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तो गोपांमध्ये गोप होऊन खेळला याच्यामध्ये त्याचं अमानित्व दिसत नाही, तर गोप त्याला आपल्यातला समजत असत याच्यामध्ये त्याचं अमानित्व दिसलं. काल त्याचा जन्म झाला आणि आज दही हंडी. इतकं पवित्र जीवन पण आज संध्याकाळी कसं प्रदूषित होऊन जाईल बघा पुण्यामध्ये. या दही हंडीच्या नावाखाली जे काही चालतं ते काही ठीक नाही. असं असल्यामुळे कृष्ण म्हणजे लबाडांचा, व्यभिचारी मंडळींचा, म्हणजे तेव्हाही त्याला नावं ठेवणारी मंडळी तसंच म्हणत होती त्याला. आणि आज देखील अशाच मंडळींनी त्याला रस्त्यावर डोक्यावर घेतलेला तुम्हाला दिसेल. पण प्रत्यक्षत त्याच्या मुरली वादनाचं सगळ्यांना किती कौतुक ते लक्षात येतं. देहुडा चरणी वाजवितो वेणू, गोपिका रमणू स्वामी माझा असं नामदेव म्हणतात. त्यांनी मुरली वाजवावी, त्यांनी गायींना घेऊन वनात चरायला जावं, म्हणजे त्याच्याबरोबर आपल्याला जाता येईल हा त्याचा त्याच्या मागे भाव होता. त्याचा खेळगडी होण्यामध्ये धन्यता होती. आणि गोपींचा मुरली नको वाजवू असं म्हणणं म्हणजे वाजव असंच होतं ते, त्या नको मध्ये होच होतं. याचं कारण त्याची मुरली ही अज्ञात अशा सुखाकडे घेऊन जाण्याचं साधन बनलेली होती अनेकांना त्या काळामध्ये, जवळपास सगळ्या गोकुळवासियांना. नादाच्या पाठोपाठ लय, चित्ताचा लय त्याच्या मुरलीनी घडून येत असे अशी सर्वांची धारणा होती. आणि अनुभव होता असो. या श्री कृष्णांच्या स्मरणानंतर आता कुठला प्रश्नही नकोच वाटायला लागलाय. मागे श्री स्वामी माधवनाथांच्या आठवणींमध्ये स्वामीजींना ध्यानानंतर यमाचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याचे सांगितले गेले, त्यावर खालील शंका आल्याने विचारत आहे. यम ही अशी संकल्पना अब्लिक देव आहेत की ज्यांना फक्त धर्म म्हटले जाते, तर ही एक्झॅक्ट काय संकल्पना आहे हे सांगाल का असं विचारलेलं आहे. एकतर ध्यानामध्ये स्वामीजींना आलेला जो अनुभव आहे ती वैयक्तिक गोष्ट आहे. अनुभव हा क्षणिक असतो, तेवढ्या वेळ पुरता असतो आणि ती त्यांची व्यक्तिगत गोष्ट आहे. मात्र ते त्यांनी ध्यानानंतर सर्वांना सांगितलं अध्यात्म मंगल धाम मध्ये की आता असं असं झालं, तेव्हा मीही होतो, मीही ते ऐकलं. स्वामीजींनी सांगितलं की यमधर्म आलेले होते, अतिशय तेजस्वी असा काळा रंग असलेले, मोठ्या मिशा असणारे, मोठे डोळे असणारे, मस्तकावर मुकुट आणि खालपासून वरपर्यंत उंची असलेले बलदंड, आणि म्हणाले की मी तुम्हाला न्यायला येतोय, न्यायला आलोय. आणि स्वामीजी असं म्हणाले की मी तयार आहे, चला. त्याच्यावर ते असं म्हणाले की तुमच्या हातून अजून पुष्कळ काम व्हायचं राहिलेलं आहे, तुमची इच्छा होईल तेव्हा तुम्ही याल, असा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे, असं यम धर्म म्हणाले आणि गेले. अशा प्रकारची ही घटना घडली. ध्यानामध्ये स्वामीजींना हे दिसलं. या गोष्टीचे दोन तीन अर्थ होतात बर का. तर स्वामीजींना जरी दिसलं तरी सांगतो मी की ध्यानामध्ये जे जे आपल्या समोर येईल तर ते बाजूला सारायचं असतं. त्यामुळं तशा प्रकारचं दर्शन स्वामीजींना झालं, त्यांनी बाजूलाही सारलं, त्याच्यानंतर त्यांना ते परत ध्यानामध्ये केले. ध्यानामध्ये चित्ररूपाने जे समोर येईल तो विचारच समजावा. सिद्धांत वजा गोष्टी मी सांगतोय, स्वामीजींच्या अनुभवाला कुठं मी कॉन्ट्राडिक्ट करत नाहीये. सिद्धांत वजा गोष्टी सांगतोय की ध्यानामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला सरळ दर्शन म्हणून होईल तर तो विचार समजावा, मन त्या अंगाने प्रवृत्त झालं, स्वामीजी सांगत असत. त्या तऱ्हेने हा विचार समजावा, चित्ररूपाने समोर आलेला तरी देखील तो कोणाला आला हे महत्वाचं आहे. जेव्हा स्वामीजींना अशा प्रकारचं दर्शन झालं तेव्हा त्याच्यामध्ये निश्चितच एक संकेत आहे हे कोणालाही समजेल, कोणाच्याही लक्षात येईल, स्वामीजींच्याही लक्षात आलं. स्वामीजींना दर्शनाचं महत्व आणि दर्शनाची मर्यादा पुरेपूर जाणून होते. ते स्वरूपानंदांना जे विष्णूचं दर्शन झालं त्याच्याबद्दल देखील स्वरूपानंद असं म्हणतात की ते तात्पुरतं, क्षणिक, त्याला फार महत्व देऊ नका असं स्वरूपानंद म्हणत असत. तरी देखील भगवान विष्णूंनी त्यांना येऊन ज्यांनी आपल्या हातांनी ज्ञानेश्वरी आपल्या गुरूंना अर्पण केली तो रामचंद्र गोडबोलेच तुला असं विचारलेलं होतं. आणि प्रसन्न होऊन विष्णूंनी दर्शन दिलं आणि विष्णू अंतर्धान पावले अशी हकीकत आहे. सद्गुरूंना आपण ज्ञानेश्वरी अर्पण केल्यानंतर झालेला जो तोष आहे, संतोष आहे, तो स्वरूपानंदांना माहीत होता. ते कुठेतरी त्यांच्या आत होतच. आणि त्यांच्या जीवनातली ती महत्वाची घटना होती की जेणेकरून सद्गुरु त्यांच्यावर संतुष्ट झालेले होते आणि त्यामुळे विष्णूंच्या मुखातून तशाच प्रकारचे उद्गार त्यांना ऐकू आले. मी याला भास म्हणणार नाही, कारण कोणाला दर्शन झालं हे महत्वाचं आहे, तरी देखील तो एक प्रकारचा विचारच समजावा, एक प्रकारची कल्पनाच समजावी. स्वामीजींच्या दर्शनाबद्दलही मी तसंच म्हणतो, ही सूचक गोष्ट आहे. अशा प्रकारची दर्शनं होऊ शकतात उत्तम साधकाला किंवा संतांना, कधी कधी अशा प्रकारची दर्शनं होऊ शकतात. आणि स्वामीजींनी ते दर्शन झालं असं सांगितलं आणि यमानी यमधर्मानी त्यांना तुमच्याकडून अजून काही काम व्हायचं आहे, तुम्ही जेव्हा इच्छा कराल तेव्हा तुम्ही देह सोडाल, असं म्हणून ते निघून गेले असं स्वामीजींच्या लक्षात आलं. ही गोष्ट इथं संपली आणि याला खूप तर्क वाढवत नेऊन त्याचं विश्लेषण करण्यासारखं काहीही करू नये असं माझं म्हणणं आहे, काहीच करू नये. एकदा मलाही ध्यानामध्ये त्या चरित्रात देखील दीपे दीपू लावीला मध्ये आलेलंय की आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपाशी आहोत असं दिसलं, दर्शनच. पण ध्यानामध्ये हाही विचार नको असं म्हटल्यावर ते नाहीस झालं. तर तशाच प्रकारची ही घटना समजावी, सूचक मात्र आहे. त्यावरून स्वामीजींनी जो देह ठेवला तोही स्व इच्छेने ठेवला असं निश्चित म्हणता येतं. जेव्हा यमधर्म त्यांना म्हणाले की तुम्ही तुमच्या इच्छेने जाल आणि स्वामीजींनी देह ठेवला तेव्हा तो स्व इच्छेने ठेवला, आता असेच त्याचे अर्थ लावलेले योग्य असं मला वाटतं. व्यक्तिगत मी हे तुम्हाला सगळ्यांना ते तसंच तुम्ही मान्य करा म्हणून सांगत नाही, कारण गूढ गोष्टी बोलण्यामध्ये माझा कल नाही. पण मला व्यक्तिगत असं वाटतं की त्यांनी देह ठेवला तर तीही मग यमधर्मांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची स्व इच्छाच होती असं मी माझ्या पुरता अर्थ लावतो. यमधर्म ही मृत्यूची देवता आहे, पण ही कल्याणकारी देवता म्हणून मनुष्यांनी त्याची कल्पना केलेली आहे. यमधर्म ही कल्पना, मृत्यू ही सत्यस्थिती, यमधर्म ही कल्पना, यम हे देव आहेत ही कल्पना मनुष्याची. पण यमधर्माकडे वेदोक्त सनातन धर्मापासून सर्वांनी कशा पद्धतीने पाहिलं तर भगवत प्रेरित कार्य करणारे, कोणत्याही जीवाचं जीवन संपेल तेव्हा त्याचं जीवन समाप्त करणारे, पण जीवन समाप्त करत असताना असणारी क्रूरता ज्याच्या ठिकाणी नाही असे कृपा करणारे, परमात्म्यांनी जो खेळ निर्माण केला त्या खेळामध्ये परमात्म्याला मदत करणारे, अंतरी ज्ञान राखून मदत करणारे म्हणून यमधर्मच नचिकेत्याचे सद्गुरू होते. नचिकेत्याला आत्मदर्शनाचा उपदेश यमधर्मांनी केला. यदा सौम्य एकेन मृत्पिंडेन सर्वं मृण्मयं विज्ञातं स्यात् वाचारंभणं विकारो नामधेयं मृत्तिका इत्येव सत्यं सद् एव सौम्य इदम् अग्रे आसीत् एकमेवा द्वितीयं, असं यमधर्म नचिकेत्याला म्हणाले आणि पाठोपाठ म्हणाले की तत्त्वम् असीश, तेच तू आहेस. यमधर्मांनी नचिकेत्याला आत्मज्ञानाचा उपदेश केला, तो देखील या मस्तकाकाशामध्ये परमात्मा राहतो अशा प्रकारे दहर विद्या सांगून आत्मज्ञानाचा उपदेश केला. असे हे यमधर्म जे धर्मानुसार प्राण हरण करतात म्हणून त्यांना धर्म ही संज्ञा सर्वांनी दिली. हे जे यमधर्मांचं काम आहे ते धर्म म्हणून जरी कोणीही स्वतःला स्वीकारलं तरी देखील एकाने दुसऱ्याला मारण्याचं काम धर्म म्हणून करण्याचा मक्ता कोणी कोणाला दिलेला नाहीये. जसं दाभोळकरांची हत्या झाली, खरं कशाला खून म्हणावं आणि कशाला हत्या म्हणावं याचंही तारतम्य राखणं आवश्यक आहे. दाभोळकरांचा खून झाला, दाभोळकरांची हत्या झाली. गांधीजींचा खून, गांधीजींची हत्या झाली. चांगल्या माणसांना खून हा शब्द लावू नये, पण ज्यांनी हत्या केली त्यांनी मोठा धर्माचा कैवार घेतला म्हणून तो काही धर्म होऊ शकत नाही. यमधर्म हे एकालाच म्हणतात, बाकीचे खुनी. ज्यांनी हत्या केली ते खुनी हत्यारे. यमधर्माचं काम हातात घेण्याचं कोणालाही स्वातंत्र्य नाही. ते धर्माला अनुलक्षून आत्मज्ञानाला न विसरता स्वतःच्या मोठ्या अलिप्तपणाने आणि त्याच्यावर करुणा आणि कृपा करण्यासाठी म्हणून त्या जीवाला घेऊन जाणं हे यमाचं काम. अशा प्रकारे यम ही देखील संकल्पनाच आहे, देव ही संकल्पनाच आहे, पण ती संकल्पना ही आत्मज्ञान सांभाळून काम करणारी देवता अशा पद्धतीची आहे. म्हणून त्यांना धर्म म्हटलं जातं, ते धर्माचं काम करतात. म्हणून यम धर्माला धर्म असं म्हटलं जातं. देव ही देखील तशी पदवीच आहे, मानव ही पदवीच आहे. नाहीतर मनुष्य जेव्हा राक्षस होतो तेव्हा दानव ही त्याला पदवीच मिळते. तशा प्रकारे मनुष्यच पण देवत्वासारखाही वागू शकतो आणि असुरासारखा देखील वागू शकतो. मनुष्य मनुष्यासारखा वागला तरी पुष्कळ आहे. आज अशी परिस्थिती आहे. मनुष्य मनुष्य धर्माने, परत धर्म शब्द आला, वागला तरी देखील खूप आहे, पण तसाही वागताना दिसत नाही. त्यामुळे यम ही जी संकल्पना आहे, यम अथवा शिवाचे म्हणून रुद्र हे प्राण हरण करणारी देवता म्हणून विख्यात आहेत, प्रसिद्ध आहेत. पण शिवाचे सेवक का असेनात किंवा यम ही संकल्पना असेल तर यम किंवा यमाचे सेवक का असेनात हे धर्म काम करत असतात. ते जेव्हा प्राण हरण करतात तेव्हा त्यांचं कार्य देखील धर्म असतं. त्यांना नेमून दिलेलं असतं आणि ते धर्म असतं आणि ते होणं गरजेचं असतं. यमानी जर आपलं काम केलं नाही तर कल्पना करा की ज्या घरामध्ये तुम्ही राहता त्या घरामध्ये तुमचे वडील आई मान्य आहे, त्यांचे वडील आई मान्य आहेत आपल्याला, फादर नाही का, आजी आजोबा मान्य आहेत, त्यांचेही वडील म्हणजे पणजोबा पणजी एक वेळ मान्य आहेत, मग खापर पणजोबा पणजी तेही एक वेळ, मग ढापर पणजोबा ढापर पणजी, किती माणसं एका घरात राहतील. हे धर्मच काम आहे. मनुष्य मात्राला घेऊन जाणं हे धर्म काम आहे. मृत्यू हा तसा उपकारक आहे आणि त्यांचेही आता काही नावच जसं अब्ज खर्व मग काय आणिक आणिक असं म्हणावं, तसे इतकी मंडळी राहू शकत नाहीत घरामध्ये. माणूस गेल्यानंतर वाईट वाटतं हे तर बरोबर आहे, पण तो जाणं हेही श्रेयस्कर असतं एका तऱ्हेने, समाजाच्या दृष्टीने, समाज धारणेच्या दृष्टीने. ममत्वाच्या अंगाने तुम्हाला काही वाटेल, व्यावहारिक अंगाने मनुष्य जाणं ही देखील तशी आवश्यक गोष्ट आहे. आणि अशी आवश्यक समाजोपयोगी धर्म अशी गोष्ट जो करतो तोही धर्म, म्हणून त्या देवतेला धर्म असं म्हटलेलं आहे. अशी ही संकल्पना आहे. पण आत्मज्ञान राखून जीवाला नेण्याचं काम अत्यंत शांतपणाने यम करतो. यमाची कल्पना, परत मी गूढ वादात शिरत नाही, यमाचं काल्पनिक चित्र वगैरे, ते स्वामीजींना जसं दिसलं तसं त्यांच्या पुरतं आणि ते मान्यच आहे, तरी देखील त्यांना यम दिसले तेही सोजवळ दिसले. जरी असे गंध लावलेलं होतं, असं पांढरं गंध त्यांनी लावलं असं स्वामीजी म्हणाले, पण कोणी कोणी यम म्हणजे जसा बकासूर दाखवतात तसा रेड्यावर येणारा हातात असं काहीतरी, म्हणजे तलवार देखील सोजवळ दिसावी असं काहीतरी वेडवाकडं शस्त्र हातात घेऊन येणारा असं जे दाखवतात ते काही खरं नाही. आपण इतकी भीती आपल्याला मृत्यूची बसलेली असते की त्यामुळे यम हा जणू वैरी असावा अशा पद्धतीने यमाकडे आपण पाहतो. पण यमधर ही सुसंस्कृत जगतातल्या संकल्पना आहेत असं लक्षात ठेवा. या खऱ्या आहेत की खोट्या आहेत याची चर्चा करू नका, या सुसंस्कृत जगतातल्या कल्पना आहेत आणि त्या कल्पना सुसंस्कृत जगत राखू इच्छित त्या जर नको वाटत असतील उद्या कोणाला तर त्या मोडून टाकायलाही काही हरकत नाही, काहीच हरकत नाही. त्याच्याऐवजी नवीनही कोणत्या तरी कल्पना येऊ शकतात. पण तेव्हाच जगत सुसंस्कृत झालेलं होतं जेव्हा यम धर्म जे मृत्यू हा स्वतः आत्मज्ञानी आहे अशी कल्पना झाली, हा सुसंस्कृतपणाचा कळस होता म्हणून तशा प्रकारची कल्पना होती. म्हणून असंही समजू नका की हिंदूंना न्यायला यम येतो मग ख्रिश्चनांना तो कसा नेत असेल कोणत्या मुसलमानांना, या कल्पना आहेत असं लक्षात ठेवा. आणि या तशा प्रकारे कार्यरत असतात, या कल्पनांचा मोठा संस्कार आपल्या अंतर्मनावर उमटलेला असतो त्यामुळे आपल्या अंतर्मनातून ते बाहेर येतं. म्हणून कोणीही असो, स्वामीजी असोत ध्यानाला बसलेले आणि त्यांना यमदर्शन झालेलं असो, तर ते त्यांच्या संस्कारानुसार जे धर्माचे संस्कार अंतःकरणावर खोल उमटलेले असतात त्यानुसार त्यांना यम दिसणार आणि त्याच्यात काही चुकीचं नाही. त्यांना जो संकेत मिळेल तर तो संकेत कसा महत्वाचा, अशा प्रकारे या गोष्टींकडे पाहावं. अजूनही दोन प्रश्न आहे, याच्यामध्येच अजून एक प्रश्न आहे आणि आता ते पुढच्या वेळेला घेऊ आपण. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण डोळे मिटून बसू. Hari, Hari, Hari. हरी 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 हरी. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.